जेवला काय जेवला काय
दसकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली हाताला थक्का लागला तरी मी कढई तापवली